गरे गरे सा
लव स्टोरी होईल फेमस साऱ्या या दुनियेत।